लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी अदिती सारंगधर. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
मला ना फिरायची प्रचंड आवड. शाळेच्या ट्रिप्सना जायला मला भयानक आवडायचं, कारण मला ना खूप एक्सप्लोअर करायला आवड. मग 7वीत होते मी आणि माझी बहीण 4थीत होती. परीक्षा झाल्यावर बाबांनी आम्हाला सांगितलं की चला तुम्हाला दोघींना एकट्यांना सिंगापूरला पाठवतो, असं म्हणून त्यांनी आम्हाला दोघींनाच सिंगापूर बँकॉक पटायला पाठवलं.
हो,
आम्ही खूप फिरलो दोघी जणी. पैसे, बाथ वगैरे, बाथचं कन्वर्जन करायचं, मग इंडियन करन्सी, ती करन्सी, सगळं सांभाळायचं, खर्च सांभाळून करायचा. आणि असं 3 देश केसरी बरोबर गेलो होतो आम्ही, पण पहिल्यांदा तेव्हा आम्ही आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल्ड.
दॅट्स अ व्हेरी गुड थिंग यार.
येस,
शिकतं माणूस.
येस. त्यानंतर कॉलेजमध्ये आल्यावर तर तू विचार नको. SY पर्यंत मला माहिती पण नव्हतं की रुईयामध्ये नाट्यावलय नावाचा प्रकार एक्झिस्ट करतो किंवा नाटक बिटक करतात. अभ्यास करायचा. आम्ही शामकचे क्लासेस केले, 4 ते 6 तो क्लास असायचा ऑल्टरनेट डे, 6, 6:30, 7. कधी कधी तो स्पेशल बॅचेस सुरू झाले तर 9 वाजता संपायचा नाना चौकातनं. मग 9 वाजता ग्रँड रोडवरनं ट्रेन पकडायची, दादरला यायचं, साधारण 12 वाजेपर्यंत घरी यायचं. ऑल्टरनेट डे कथ्थकचा क्लास असायचा संध्याकाळी दादरला.
सो डे बिझी असायचं
फुल डे. मी तेव्हापासूनच बिझी असायचे आणि मला ते आवडायचं रुटीन. अभ्यास करायला मिळायचा, माझा प्रवास करायला मिळायचा आणि माझ्याबरोबर मला खूप वेळ देता यायचा. सो अजूनही मला एकटं राहा तू जाऊन असं कोणी सांगितलं तर आय विल नेव्हर गेट पॅनिक.
जेव्हा कॉलेजमध्ये होतीस तेव्हा रुईयामध्येच खरं तर तुझ्या ड्रमॅटिक्सची सुरुवात झाली आणि तिथे तू एका कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलास, तर त्याबद्दल आम्हाला सांग.
INT नावाची जी स्पर्धा आहे, म्हणजे तुमच्या पुण्यामध्ये कशी पुरुषोत्तम वगैरे असते तशी, INT मंजुळा नावाची एकांकिका सादर केली. त्याच वर्षी अगं डिग्री नावाची एकांकिका सादर केली. मी असंच मैत्रिणीबरोबर ऑडिशनला गेले होते तर त्यांनी सांगितलं नाही इथे असल्या प्रत्येकाने हा पॅसेज वाचायचा. मग वाचनातनं माझं सिलेक्शन झालं आणि मग मी एकाग्र केली. सो इट वॉज लाईक झालं 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 झालं. फर्स्ट प्राइज मिळालं. त्यानंतर त्या वर्षीच्या सगळ्या स्पर्धांमध्ये मला अवॉर्ड मिळाला. तोपर्यंत मी अभ्यासच केला नव्हता TY चा. मी आईला म्हटलं नापास होईन मी काय परीक्षा देत नाही. तर आई मला म्हणाली हे बघ, परीक्षा दिलीच नाही तर तू नापास होणार, एकच ऑप्शन दिलीस तर कदाचित पास होशील. सो पास आणि नापास हे 2 ऑप्शन आहेत तुझ्याकडे. तर दिली परीक्षा आणि 59 point something मिळाले मला मार्क. आणि मी तेव्हा दामिनीचं शूट करत होते, तर दामिनीचं शूट करताना रिझल्ट आला आणि मग मला ना युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत मी बक्षीस मिळालं होतं ना ऍक्टिंगमध्ये, तर त्याचे 12 mark ऍड होऊन से फर्स्ट क्लास झाला. सो मला ऍक्टिंगमुळे मार्क मिळालेले आहेत असं मी सांगू शकते. TY झालं. मग आई म्हणाली बघ तुला आवडलं तर कर, नाही तर तू तुझा सायकॉलॉजीचा अभ्यास परत पुढे चालू कर. तर मी वर्षभर 6 महिने प्रयत्न केले, 3 महिने फोटोशूट वगैरे केलं त्या उत्साहामध्ये आणि मग 1-2 महिने दिले लोकांना. मग काय फोनच येईना कोणाचं, माझं अवसान फुल गळून गेलेलं. तितक्यात दामिनीचा फोन आला की दामिनी सिरियलमध्ये एक रोल आहे छोटासा, तो करशील का. 1 महिन्याचा ट्रॅक आहे तो. 1 महिन्याचा ट्रॅक जवळजवळ 1.5 वर्ष चालला. त्याच्यामधनं मग ऑल द बेस्ट अल्टिमेट नावाचं नाटक, म्हणजे मुलींचं ऑल द बेस्ट केलं. ते करत असताना मग वादळवाटसाठी ऑडिशन केली होती. मी असेच तेल चपचपून लावलं होतं, पंजाबी ड्रेसच्या खाली स्पोर्ट्स शूज, प्रयोगाला जायचं होतं आणि असं ऑडिशन दिलं. 2 दिवसांनी फोन आला की असं असं सिरियलमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे मेन रोलसाठी. सो आता आपली मुलगी खऱ्या अर्थाने रोज प्रवास करणार आणि मुंबईला जाणार हे माझ्या आई वडिलांना पण बहुतेक डायजेस्ट झालं नाही. पण सुरुवातीला प्रवास करून बघितला, रात्री अगदीच 2 वाजायचे, परत 6 वाजता निघायचं असायचं. मग तिकडे रेंटवर घर घेऊन राहायला लागले. दिवसा तर सेटवर खायचे पण रात्री काय करणार. तर मी जवळजवळ 3-4-6 महिने मॅगी करून खाल्ली आणि मग त्या मॅगीमधले वेगवेगळे प्रकार शोधून काढले. मग चायनीज मॅगी, चीज घालून मॅगी. मग इतकं बोर झालं आणि मला असं वाटतं त्या बोर होण्यामुळे मी स्वयंपाक करायला शिकले. आणि वेळ प्रसंग असा होता की आई वडील पैसे देणार नाही अशी गोष्ट नव्हती, पण मग माझ्याकडे जास्त पैसे नसायचे. आई वडिलांकडे किती मागायचे, मग समजा माझ्या लोकेशनपर्यंत 20-10 रुपये तिकीट असेल तर 2 बस स्टॉप चालून गेल्यानंतर ते तिकीट 4 रुपये व्हायचं. तर मी असं विचारायचं जाऊ दे आपण सेव्ह करूया 6 रुपये असं, म्हणून मी 2 बस स्टॉप चालून जायचे. मी ना सोलापूरच्या नाट्यगृहाच्या बाहेर प्रयोग करून आले. तर क्षिती नाटकात होती माझ्याबरोबर. क्षिती दामिनीमुळे फार फेमस झाली होती कारण ती लीड रोल करत होती. तेव्हा मी दामिनीमध्ये नुकतंच काम चालू केलं होतं, तर तिची सही घेतली त्यांनी आणि मी बाजूला अशी उभी होते. तर मला म्हटलं यार आपली पण सही कोणी घेतली तर किती मज्जा येईल. तिकडनं एक कपल आलं, तुम्ही रेवा ना? म्हटलं नाही. अहो दामिनीमधल्या रेवा ना? म्हटलं हा हा हो 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 हो. आणि मग माझी पहिल्यांदा त्यांनी सही घेतली ग. आणि त्यांनी मला ना त्या सोलापूरच्या बाहेर ना ते मोसंबीचा ज्यूस मिळायचा, त्यांनी मला तो गिफ्ट दिला, म्हणजे मला तो दिला. मग तेव्हा जेव्हा सही केली तेव्हा असा विचार आला
फॉर चेंज आपल्या अंगावर न लिहिता कोणाच्या तरी.
येस.
आता मला सांग की वादळवाटमुळे तुझ्या आयुष्यात काय फरक पडला?
आय थिंक 360 degrees मध्ये फरक पडला. मंदार देवस्थळी होता, सुरुवातीच्या नाटकामध्ये देवेंद्र पेम होता, त्यानंतर प्रतिमाताईं बरोबर एक नाटक केलं होतं, संगीत कुलकर्णी डायरेक्टर होता, अरुण नलावडे होते बाजूला, प्रसाद होता, शरद पोंक्षे होता, त्यानंतर नीलम मला फार ऍक्ट्रेस म्हणून आवडायची, नीलम शिर्के, उमेश होता कामत. सेन्सिबल मंडळी आजूबाजूला असल्यामुळे काय नाही करायचं हे तर 100% कळलं, आणि काय करायचं हे मी शिकत होते त्यांच्याकडे बघून बघून. सो आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी ग्रेट फेज ऑफ माय लाईफ. त्यानंतर 2 वर्ष मी सिरियल नाही केली वादळवाट संपल्यानंतर, कारण जेव्हा वादळवाट संपणार असं माझ्या प्रोड्युसरनी मला सांगितलं, मला इतकं स्टेशनवर घळाघळा रडायला यायला लागलं की यार माझ्यासाठी माझा पहिला शो जो 3.5 वर्ष चालला, आता ही फॅमिली तुटणार, आता ते मला डायजेस्टच झालं नाही. 93.5 रेड एफएम बजाते रहो.